सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर महक तुमच्या सोबत आहे. MH 935 मध्ये कोळेकर सर आणि मॅम आज आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी बोलतोय. ज्या स्पर्धा परीक्षा आपण देतो, गावाकडचे विद्यार्थी असतील किंवा कुठलेही जनरली अभ्यास करणारे विद्यार्थी असतील, त्यांच्या समोर सगळ्यात जास्त येणारी अडचण काय असते?
त्यांच्यामध्ये मॅडम कॉन्फिडन्स पण असतो. कॉन्फिडन्स असतो, आपण खेड्यातले आहे, आपल्याकडून हे होईल का नाही या गोष्टी पाहिलं महत्वाच्या त्यांना वाटत असतात, अडचणी वाटत असतात. परंतु एक नॉलेज मध्ये तर ते हुशार असतात आणि कष्ट करायला पण तयारी असते.
त्यांना मार्ग भेटत नाही काय करायचं नेमकं, हे करत
नाही
म्हणजे कोणत्या मार्गाला जायचं हे त्यांना आपण थोडंफार सांगू शकतो. म्हणजे आमच्या वेळेस आम्हाला सांगायला कोण नव्हतं की आपण काय करणार एक्झॅक्टली,
म्हणजे कोणत्या वाट दाखवायला कोणतरी एक पाहिजे, गायडन्स पाहिजे. अगदी लाईफमध्ये आपल्याला हेच तर महत्वाचं असतं. जर का कुणी असेल वाट दाखवणारं तर वाट जी आहे ती आपल्याला चांगली मिळते आणि त्याच्यावर प्रवास कसा करायचा तोही चांगल्या पद्धतीने कळतो. आणि याच प्रकारची हेल्प कोळेकर सर आणि मॅडम करत आहेत, ज्यांच्यापर्यंत ज्यांना शक्य नाही आहे अशा सगळ्यांना पण इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ते हेल्प करत आहेत. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम पर मैं लौट कर आती हूँ. थोड़ी देर में बातें कंटिन्यू करते हैं. स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो.